सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026. म्हैसाळ गटातून जिल्हा परिषदसाठी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सौ नीलम महादेव दबडे व कविता गणेश निकम ह्या पंचायत समिती गणासाठी उभ्या आहेत. येणाऱ्या 7 फेब्रुवारीला त्यांच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करून आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती. धन्यवाद.